हॅलो, गुड आफ्टरनून सर. परांजपेच मधून वैभव बोलतोय. हा, तर तुम्ही प्रॉपर्टी साठी वगैरे सर्च करताय का, फ्लॅट साठी वगैरे? ओके, कसं सर? अच्छा, इलेक्ट्रिक व्हेकल साठी तुमचा काही बिझनेस वगैरे आहे का? अच्छा, ओके 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 सर. मग तुम्ही कोणत्या आता प्रॉपर्टी नवीन प्रॉपर्टी साठी नाही बघत ना? ओके,